इतर क्रमांक 21 रिकामा क्रूस. प्रभू येशू क्रूसावर का बरं मेला? प्रभू येशू आमच्या पापापासून आम्हाले वाचवण्यासाठी पापाचा दंड आम्हाले होऊ नये म्हणून तो क्रूसावर मेला. प्रभू येशून कोणतंही पाप केलं नव्हतं, तो पाक होता. तो आमची पाप आपल्या स्वतःवर घेऊन क्रूसावर मेला, ज्या पापानं आम्हाले देवापासून वेगळं केलं होतं. क्रूस आम्हाले आठवण करून देते की येशू हा देवाचा कोकरा निष्पाप होता. तो आमच्यासाठी बळी चढला. जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास करतो आणि आमची पाप सोडून देतो, तेव्हा आमचे पाप माफ केले जातात आणि आम्ही अनंत काळाचे परमेश्वराच्या घराचे सदस्य बनतो.